आज छे दैनिक सुभक्ति पर्व 2 ऑक्टोबर। देव सनकी नाही। राष्ट्रांच्या मसलती परमेश्वर निरर्थक करतो, लोकांचे संकल्प निष्फळ करतो। परमेश्वराची योजना सर्व काळ टिकते, त्याच्या मनातील संकल्प पिढ्यानपिढ्या कायम राहतात। स्तोत्रसहिता 33 अध्याय वचन 10-11। आमचा देव स्वर्गात आहे, त्याला योग्य दिसते ते सर्व तो करतो। स्तोत्रसंहिता 115 अध्याय वचन 3। या शास्त्रलेखाचा अर्थबोध हा आहे की देवाला ज्या गोष्टीमध्ये आनंद मिळतो त्या सर्व करण्याचा त्याला अधिकार आणि सामर्थ्य आहे। देव सार्वभौम आहे, या कथनाचा अर्थ हाच आहे। काही क्षण यावर विचार करा। जर देव सार्वभौम आहे आणि त्याच्या इच्छेत येईल ते सर्व करण्यास तो समर्थ आहे, तर त्याचा कोणताही संकल्प निष्फळ होऊ शकत नाही। राष्ट्रांच्या मसलती परमेश्वर निरर्थक करतो, लोकांचे संकल्प निष्फळ करतो। परमेश्वराची योजना सर्व काळ टिकते, त्याच्या मनातील संकल्प पिढ्यानपिढ्या कायम राहतात। स्तोत्रसहिता 33 अध्याय वचन 10-11। आणि जर त्याचा कोणताही संकल्प निष्फळ होऊ शकत नाही, तर तो सर्व जीवितांमध्ये सर्वात अधिक आनंदी असला पाहिजे। हाच असीम ऊर्ध्वलोकीय आनंद तो झरा आहे, ज्यातून ख्रिस्ती हेडोनिस्ट म्हणजे सुख हेच अंतिम उद्दिष्ट हा सिद्धांत मानणारा मनुष्य सातत्याने पितो, आणि जो अधिक खोलवर जाऊन प्यावयास तळमळतो। जगावर राज्य करणारा देव आनंदी नसता तर काय झाले असते याची तुम्ही कल्पना करू शकता का? देव जर आकाशातल्या एखाद्या दैत्याप्रमाणे कुरकूर करणारा, चिडचिडपणाने वेडापिसा होणारा आणि दुःखाने खिन्न होऊन बसणारा असता तर? जर देव निराश, वैफल्यग्रस्त, खिन्न आणि हताश आणि असमाधानी आणि विषादपूर्ण वृत्तीचा असता तर? आपण दाविदाबरोबर असे म्हणू शकलो असतो का, हे देवा, तू माझा देव आहेस, मी आस्थेने तुझा शोध करीन, शुष्क वृक्ष व निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी तानेला झाला आहे, माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे। स्तोत्रसंहिता 63 अध्याय वचन 1। मला असे वाटत नाही आपण लेकरे म्हणून परमेश्वराला असे गणू जसे एक निराश झालेला, खिन्न आणि हताश व असंतुष्ट असा बाप असलेली बालके त्याला गणतील। ते त्याच्यामध्ये आनंद करू शकत नाही, ते फक्त त्याला त्रास न देण्याचा प्रयत्न करू शकतात, किंवा कदाचित थोड्याफार स्वार्थासाठी त्याचे ऐकण्याचा प्रयत्न करतील। पण आमचा परमेश्वर तसा नाही, तो कधीही नैराश्याने किंवा असमाधानामुळे लहरी माणसासारखा चिडत नाही। आणि स्तोत्रसहिता 147 अध्याय वचन 11 सांगितल्याप्रमाणे जे परमेश्वराचा आदर करतात, जे त्याच्या दयेची आशा धरतात, त्यांच्याबरोबर तो आनंदित होतो। म्हणून या देवाला टाळणे व त्याच्यापासून पळ काढणे किंवा त्याचा खिन्नपणा क्रोधाद्वारे प्रगट होऊ नये म्हणून दिवाणखान्यात डोकावून सुद्धा न पाहणे हा ख्रिस्ती हेडोनिस्टचा उद्दिष्ट नाही। उलट त्याच्या स्थिर प्रीतीची आशा धरणे हे आपले उद्दिष्ट असते, त्याच्याकडे धाव घेणे हे आपले उद्दिष्ट असते। देवामध्ये आनंद करणे, देवामध्ये हर्ष करणे, त्याचा सहवास आणि त्याची कृपा यांना आपल्या हृदयात जपणे व त्यात आनंद करणे हे आपले उद्दिष्ट आहे।